चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी, अनेक भागात अजूनही पाणी। महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे। त्यांनी सांगितलं की एकट्या पंढरपूर तहसीलमध्ये 46 पूरग्रस्त प्रभावित गावातील 10,000 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थानावर घेऊन जाण्यात आले आहे। तर महाराष्ट्राच्या या पश्चिमी जिल्ह्यामध्ये बुधवारी पावसामुळे संबंधित घटनांमध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला आहे। पंढरपूर तहसीलचे उपमंडल अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले की कालपासून पावसाच्या हालचालीत कमी आली आहे, पण उजनीसह अनेक बांधाऱ्यावर पाणी सोडल्यामुळे पंढरपूर तहसीलच्या अनेक क्षेत्रांमध्ये पुराचे पाणी अजूनही कायम आहे। त्यांनी सांगितले की भीमा नदीच्या किनाऱ्यावर स्थित गावातील 10,000 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थानावर नेण्यात आले आहे। पंढरपूरमध्ये अनेक रस्त्यावरील पूल आताही पाण्याखाली आहेत, ज्यामुळे वाहनांच्या आवागमनावर परिणाम झाला आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले की जिल्ह्यातील इतर भागांमध्ये 2,000 लोकांना सुरक्षित स्थानावर नेण्यात आले आहे। एकूण 4,865 कुटुंब प्रभावित झाली आहेत। बडे यांनी सांगितले की एकूण 18 बचाव दलांना पंढरपूर, माळशिरस, दक्षिण सोलापूर आणि मोहोळ सारख्या प्रभावित तहसीलमध्ये तैनात करण्यात आले आहे।